नमस्कार, वेलकम टू ऑडियो पोथी समर्थ बोध सीजन वन चैप्टर थ्री। एक्चुअल समर्थ बोधात प्रवेश करायच्या आधी म्हणजे मनाचे श्लोक आणि त्याला पॅरलल अशा स्वामी लीला या समजवून घेण्याच्या आधी जी मनाची बैठक आवश्यक आहे ती घडवण्यासाठी या तिसऱ्या अध्यायाचे प्रयोजन आहे। हे का करायचं? कारण जशी हवी तशी मनाची बैठक तयार झाली, योग्य अशा रीतीने आपली मनोभूमी डेव्हलप झाली, तरच ओनली देन समर्थ बोधाचे बीज सीड उत्तम रीत्या त्यात रुजू शकेल आणि अगदी निखळ प्योर अशा भक्तीचे भरघोस पीक आपल्या हाती लागेल। अर्थात ही मनाची मशागत करण्यासाठी परत हे दोन्ही समर्थच त्यांचेच शिष्य, त्यांचीच वचने, त्यांचेच बोल आपल्या मदतीला धावून येणार आहेत हे सांगणे न लगे। आपल्या प्रत्येकाच्या मनात एखादं श्रद्धास्थान असत, जसे आपल्यासाठी आपले स्वामी समर्थ। या श्रद्धास्थानाशी रिलेटेड प्रत्येक गोष्टच आपल्याला वंदनीय असते, पूजनीय असते। स्वामी कुठे प्रकटले, कसे प्रकटले, कुठल्या साली प्रकटले, त्यांना खायला काय आवडते, त्यांच्या प्रिय भक्तांची शिष्यांची नावं काय, त्यातले किती सिद्ध झाले, ते अक्कलकोटला कुठे फिरायचे, कुठे बसायचे, त्यांची आवडती स्थाने कुठली, स्थळे कुठली, ह्या सगळ्या तत्सम गोष्टी आपल्याला बोलायलाही आवडतात, ऐकायलाही आवडतात। जेव्हा या गोष्टींवर वाद व्हायला लागतात, उलट सुलट स्टेटमेंट्स विधान केली जातात, तेव्हा अशा मतमतांतरामुळे सामान्य भक्त गोंधळून जातो, बावरतो। आधीच हे कलियुगातील दूषित पोल्युटेड असं वातावरण, जिथे रोज वेगवेगळ्या मीडिया थ्रू आध्यात्मिक फील्ड मध्ये कुठे काय गडबड चालू आहे, गैरव्यवहार चालू आहेत याबद्दलच्या बातम्या सतत आपल्या कानावर आदळत असतात, त्यामुळे सर्वसाधारण भक्त हा जरा अपसेट झाला असतो, डिस्टर्बड असतो, व्याकुळ झाला असतो। त्यातच आपल्या स्वतःच्या श्रद्धास्थानाच्या बाबतीत काही चुकीच्या गोष्टी कानावर आल्या तर तो अगदीच ढेपाळतो, त्याची श्रद्धा डगमगायला लागते। अवांतर गोष्टींची उपासनेवर होणारी आक्रमणे, जसे टीव्ही, नाटक, सिनेमा, व्हॉट्सअप, कम्प्युटर गेम्स एक्सेट्रा एक्सेट्रा, याचा तर मी इथे उल्लेखच करत नाहीये। कारण आजकालच्या परिस्थितीचे, करंट परिस्थितीचे इथे वर्णन करायला घेतले तर परत मला पहिल्या चॅप्टर मध्ये बोललेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करावी लागेल, परत हिस्ट्री रिपीट्स म्हणून तेच सगळं परत रिपीट करायला लागेल। तर कन्क्लुजन काय यातनं निघतंय की आजही काळ वेगळाय तरी परिस्थिती तीच, आक्रमण अटॅक्स वेगळ्या स्वरूपाचे आहेत पण नेट इफेक्ट आजही तोच, भक्तीहीनता, भक्तीचा अभाव, लॅक ऑफ डिवोशन। तेव्हा अशा परिस्थितीत आपली भक्ती अबाधित राहण्यासाठी to ensure the survival of devotion amidst all odds, साधकाची भूमिका काय असावी?
एका आयडियल भक्ताचा स्टँड कसा असावा
याबद्दल या दोन्ही समर्थांनी जे सांगितले आहे त्यांची जी मते आहेत त्यांना या विषयावर काय बोलायचं आहे ते आपण या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. त्यांची जी भूमिका तीच आपली भूमिका. तर आधी आपण पहिल्या दोन चॅप्टर्स मधल्या कुठल्या मुद्द्यांवर वाद जनरेट होऊ शकतो ते पाहू आणि अशा टाइपच्या वादांवर हे समर्थ आपल्याला काय तोडगा देतायत, काय सोल्युशन सांगतायत ते बघू. आणि या सगळ्या प्रोसेसमुळे समर्थांनी केलेल्या उपदेशामुळे त्यांना पूर्णपणे शरण जाऊन त्या उपदेशावर अगदी रिलिजियसली प्रामाणिकपणे केलेल्या चिंतन मननामुळे आपल्या मनाची बैठक आपोआपच तयार होईल, फाउंडेशन पक्क होईल, जेणेकरून आपण हा समर्थ बोध इफेक्टिवली ग्रहण करू शकू, ग्रास्प करू शकू आणि आयुष्यात तो बोध इम्प्लिमेंटही करू शकू. त्याने दिलेली जी शिकवण ती आचरणातही आणू शकू. पहिल्या इंट्रोडक्शनच्या चॅप्टरमध्ये स्वामींच्या अवतार कार्यासंबंधी जे काही आपण पाहिले त्यात असा उल्लेख आहे की दत्ताचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती हे कर्दळी वनात जाऊन समाधिस्थ झाले. समाधी विसर्जन केल्यानंतरचे श्री नृसिंह सरस्वती हेच आपले स्वामी समर्थ. दुसऱ्या अध्यायात असा रेफरन्स आहे की आपले स्वामी समर्थ आणि समर्थ रामदास हे पूर्वजन्मी म्हणजे एका आधीच्या जन्मी सखे भाऊ होते. या पहिल्या दोन चॅप्टर्स मध्ये ही जी काही स्टेटमेंट्स केली गेली आहेत या विधानांवर वादाचे जे मुद्दे उपस्थित होऊ शकतात तो एक एक मुद्दा आपण घेऊ आणि समर्थांच्याच भाष्याची वचनांची मदत घेऊन तो मुद्दाच बात करून टाकू, वादच मिटवून टाकू. पहिला मुद्दा जो उपस्थित होऊ शकतो तो असा की स्वामींना तुम्ही दत्तावतारी म्हणून रिस्ट्रिक्ट का करता, ते पूर्ण ब्रह्मस्वरूप आहेत, ते साक्षात परमात्मा आहेत. हे आर्ग्युमेंट जनरली जे दत्त भक्त नाहीत ते करतात. ह्याचे उत्तर आपण समर्थ रामदासांचे शिष्योत्तम परम पूज्य भगवान श्रीधर स्वामी यांनी दत्ता अवतारावर केलेल्या प्रवचनातूनच घेऊ. या प्रवचनात ते म्हणतात दत्त हे नाव कसे पडले हे शांडिल्य उपनिषदामध्ये सांगितले आहे. ब्रह्मा विष्णू महेश ही त्रिमूर्ती आपली मुले भावीत अशी प्रबळ इच्छा धरून अतिशय घोर तपश्चर्या करीत असलेल्या अत्री महर्षींना पाहून त्यांनी प्रसन्न होऊन म्हणजे परमात्म्याने प्रसन्न होऊन आपण आपणा स्वतःस दिले. दिव्य स्वयंप्रकाशित ज्योतिर्मय परमात्मा अत्री महर्षींच्या अशा घोर तपास दिव्यतेस व भक्तीस पाहून तुष्ट झाले व त्यांची कामना पूर्ण करण्यासाठी स्वतःलाच स्वतः दिले तोच दत्त. दत्त म्हणजे जो दिला गेला तोच नाही का? त्या दृष्टीनेच परमात्म्याने स्वतःला अत्री महर्षींच्या स्वाधीन केले. तो त्यांचा पुत्र बनला, म्हणजेच तो अत्री महर्षी आविर्भूत झाला, म्हणजे मॅनिफेस्ट झाला. शुद्ध हृदय असणाऱ्या दंपतीच्या पोटी, म्हणजे अत्री अनुसुयेच्या पोटी परमात्म्याने अवतार घेतला. समर्थांचेच एक समर्थ शिष्य उपनिषदांचा आधार घेऊन दत्ताच्या व्यापक स्वरूपाची आपल्याला जाणीव करून देत आहेत. यातच स्वामींना आपण जेव्हा दत्तावतारी म्हणतो तेव्हा त्यांना आपण लिमिट करतो का? याच उत्तर आलंय, निश्चितच नाही. कारण दत्त स्वतःच इटर्नल, इनफायनाइट, लिमिटलेस आहे, सर्व व्यापक आहे. अजून एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की याच शांडिल्य उपनिषदात दत्तात्रयांना विश्वगुरुही म्हटले आहे. म्हणून बऱ्याच संप्रदायांनी त्यांना आद्य गुरु सामान दिलाय. याचा अर्थ जेव्हा आपण दत्तावतारी स्वामींची पूजा करतो तेव्हा आपल्या हातून परमात्मा आणि विश्वगुरु या दोघांचीही उपासना सायमल्टेनियसली होत असते. याहून मोठे भाग्य ते कोणते? समर्थ कृपेने आपला पहिला वादाचा मुद्दा संपुष्टात आला. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. श्री नृसिंह सरस्वती हे कर्दळी वनात जाऊन समाधिस्थ झाले आणि समाधी विसर्जन केल्यानंतरचे नृसिंह सरस्वती म्हणजेच आपले स्वामी समर्थ. या विधानावर पण खूप मतभिन्नता दिसून येते. कर्दळी वनाचा नुसता उच्चार जरी केला तरी काही जण अगदी भक्तिभावाने हात जोडतात, तर काही जण कर्दळी वनाचा संदर्भच सपशेल नाकारतात. सर्व स्वामी भक्तांना माहीतच आहे की स्वामी समर्थ कसे प्रकटले याच्या दोन थिअरीज आहेत. पहिली थिअरी ही जी आपण डिस्कस करतोय ती, ज्याच्यात नृसिंह सरस्वती गाणगापूरला आपल्या निर्गुण पादुका स्थापून श्री शैल्य पर्वतावर गेले आणि नंतर श्री शैल्यच्या परिसरात असणाऱ्या कर्दळी वनात गुप्त झाले. कर्दळी वनातनं जे प्रकटले ते आपले स्वामी समर्थ. जे दत्त संप्रदायी आहेत त्यांना ही पहिलीच कथा जास्ती भावते आणि त्याला कारणही तसेच आहे. कित्येक भक्त जे आपले प्रॉब्लेम्स घेऊन नृसिंह सरस्वतींची आराधना करायला, अनुष्ठान करायला नरसोबाच्या वाडीला किंवा गाणगापूरला धावलेत, त्यांना अक्कलकोटला जाण्याचे दृष्टांत झाले आहेत. हे आपण सगळ्यांनी वाचले आहे, ऐकले आहे. तर काही लोकांचं हे ठाम मत आहे की श्री नृसिंह सरस्वती हेच आपले स्वामी समर्थ होत. ही झाली पहिली थिअरी. आता आपण स्वामींच्या प्रकट होण्याची जी दुसरी कथा आहे त्याकडे वळूया. ती अशी की उत्तर प्रदेश मधील हस्तिनापूर जवळ छेली नावाच्या खेडेगावात विजय सिंग या 8 वर्षाच्या बालकाबरोबर गोट्या खेळण्यासाठी स्वामी धरणीतून प्रकटले. ही गोष्ट घडली कधी? चैत्र शुद्ध द्वितीयेला. कुठे घडली? गावात एका वटवृक्षाखाली. आणि स्वामी कसे प्रकटले? 8 वर्षाच्या गुजीरवाण्या बालकाच्या रूपात. ही 8 वर्षाची दिव्य सुकुमार मूर्ती प्रकटताना भाव समाधीमध्ये स्वामींचे अंतरंग शिष्य स्वामी सूत यांनी पाहिले आहे. अलीकडच्या काळात पुण्याचे श्री अनंत रांजेकर, जेही एक स्वामी समर्थांचे ॲडव्हान्स्ड डिवोटी होते, त्यांनाही असेच दृश्य स्पिरिच्युअल ट्रान्समध्ये दिसले आहे. स्वामी समर्थांचे दुसरे एक अतिशय लाडके शिष्य श्री आनंदनाथ महाराज यांनीही स्वामींना अशा 8 वर्षीय सुंदर बालकाच्या रूपात सर्व देवांच्या उपस्थितीत इन द प्रेझन्स ऑफ ऑल गॉड्स हिमालयात अगदी थाटात प्रकटताना भाव अवस्थेत पाहिले आहे. स्वामी समर्थांचे सारेच अद्भुत आहे, गूढ आहे. ते नक्की कधी, कुठे, कसे आणि केव्हा प्रकटले यावर आपण आपापसात वाद घालायला बसलो तर हाती काहीच लागणार नाही. स्वामींना तर अशा वादविवादाचा अतिशय तिटकारा होता. मनाच्या श्लोकात पण ठाई ठाई आपल्याला समर्थ रामदास अशा वादविवादापासून दूर राहायला सांगतात. एका श्लोकात ते म्हणतात, जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. त्याच्या पुढच्याच श्लोकात ते म्हणतात, निज ध्यास तो सर्व तुटो निगेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. आपण परमार्थाच्या वाटेवर चालत आहोत असं करताना वाटेत आपल्याला जे साधू संत सज्जन भेटतील त्यांच्याशी आपल्याला सुखसंवाद साधायला हवा, जेणेकरून आपली ही वाटचाल झपाट्याने होईल, परमार्थात प्रगती होईल. ह्याच्या उलट आपण उगाचच काही निरर्थक मुद्द्यांवर त्यांच्याशी वितंड वाद घालत बसलो तर इथे रामदास स्वामी आपल्याला वॉर्न करतायत, चांगली तंबीच देतायत. ते म्हणतायत, असं जर का तुम्ही केलं, जनी सज्जनी वाद वाढवला, तर नंतर तुमच्या वाटेला फक्त दुःखच येईल, लक्षात ठेवा. ते असं का म्हणतायत? कारण मतभेद झाल्याने, तू तू मी मी झाल्याने, फूट पडल्यामुळे मनाच सगळं पीस जाईल, शांती ढळेल. यामुळे राग, शोक, संताप, दुःख हे सगळे आपल्या मनाचा कब्जा घेतील आणि आनंदाची हकालपट्टी करतील. जो भगवंताचा ध्यास आपण घेतला होता किंवा तसा प्रयत्न तरी आपण जोमाने करत होतो, तो देवावरचा फोकस चित्त दुश्चित्त झाल्यामुळे, गढूळ झाल्यामुळे हळूहळू क्षीण होईल, वीक होईल आणि अशा शुष्क वादाच्याच आपण नादी लागलो, आपल्याला वादविवाद करायलाच आवडायला लागले, तर हे भगवंताचे अनुसंधान, भगवंताशी असलेलं आपलं कनेक्शन वीक होऊन होऊन एक दिवस संपून जाईल असं झालं, तर परमेश्वरावरची आपली श्रद्धा तीही डगमगू लागेल. भगवंतावर जी आपली निष्ठा होती, ती निष्ठाच अतिशय खेदपूर्वक, रामदास स्वामी म्हणतायत की ही निष्ठा सॉरोफुली ती नाहीशीच होईल. परत या वादविवादामुळे अहंकार वाढतो, कर्तेपणाचा अभिमान वाढतो, तो वेगळाच. मी कसा हुशार आहे, कसं वादात मला कोणी हरवूच शकत नाही, मी कसा मुद्देसूद बोलतो, मी कसा विषयाला धरून बोलतो, हे असले सगळे विचार डोक्यात यायला लागतात आणि आपल्या इगोला खतपाणी मिळायला लागतं. ज्या गोष्टी सोडायला आपल्याला हे दोन्ही समर्थ अगदी कळकळीने सांगतात, त्या गोष्टीच आपल्याला चिकटायला लागतात. आपल्या विद्वत्तेबद्दल, नॉलेजबद्दल प्रचंड गर्व असणाऱ्या इगोइस्टिक अशा कित्येक विद्वान शास्त्री मंडळींना स्वामींनी वटणीवर आणले, अर्थात पश्चातापाने, बाय रिपेंटन्स, अशा पंडितांचं हृदय परिवर्तन झाल्यावर स्वामींनी त्यांना भक्ती मार्गाला लावून उद्धारच केलाय. मनाच्या श्लोकात एके ठिकाणी समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात, नको रे मदा सर्वदा अंगीकारू. मद म्हणजे गर्व, ताठा, कुठल्याही गोष्टीचा तू माज करू नकोस, गर्विष्ठ असा तू कधी होऊ नकोस. दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतात, अहंता मनी पापिणी ती नसो दे. इथे अहंता, अहंकाराला ते पापिणी म्हणतायत. या अहंकाराला, पापी अहंकाराला, मीपणाला तू मनात कधीच थारा देऊ नकोस, कारण हा अहंकारच अध्यात्मात आपला घात करतो, म्हणून तू त्याच्यापासून दूरच राहा, असं वारंवार समर्थ आपल्याला मनाच्या श्लोकात सांगतात. या समर्थांच्या उपदेशाचा आधार घेऊन आपण पहिल्या चॅप्टर मधील वादाचे मुद्दे संपुष्टात आणले. आता आपण दुसऱ्या अध्यायातील स्टेटमेंट कडे वळूया. दुसऱ्या चॅप्टर मधल्या विधानावर की आपले स्वामी समर्थ आणि समर्थ रामदास पूर्वजन्मी सखे भाऊ होते, कोणाचा आक्षेप असेल तर असू दे, ते एका फॅमिलीतील असोत किंवा नसोत, ते बोलतात एकच भाषा, ते दोघ अहोरात्र झटतायत आपल्याच कल्याणासाठी, त्यांचं बंधुत्व त्यांच्या विचारातून, धार्यातून, वचनातून सारखं झळकतच आहे आणि आपल्याला याच गोष्टींवर फोकस करायचंय. या मुद्द्यांव्यतिरिक्त स्वामींच्या बाबतीत आणखीन पुष्कळ गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल एकमत नाही. कोण बरोबर आहे, कोण चुके, या फंदात न पडता आपल्यासाठी जे बरोबर आहे, योग्य आहे, तेच करणं आपल्या हिताचं आहे, आणि ते म्हणजे या दोन्ही समर्थांची शिकवण आचरणात आणणे आणि भक्तीपंथावर, आत्मविकासाच्या मार्गावर कुठल्याही गोष्टीने विचलित न होता निरंतर चालतच राहणे,
ज्या जिज्ञासू भक्तांना स्वामी समर्थांबद्दल खूपच क्युरिओसिटी आहे आणि ती त्यांना स्वस्थ बसून देत नाहीये, अशा भक्त मंडळींनी स्वामींवर आणखीन संशोधन जरूर करावं. पण हळूहळू त्यांच्या लक्षात येईल की हा संशोधनापेक्षा चिंतनाचा विषय आहे, इथे रिसर्च पेक्षा इनर सर्च ची गरज आहे. आपल्या स्वतःच्या आत जाऊन आपण स्वतःचाच शोध घेतला तरच आपल्याला स्वामींचे खरे रूप समजेल, त्यांच्या सच्चिदानंद स्वरूपाचे आकलन होईल. कारण शेवटी आपल्यातला जो आत्माराम तो त्या स्वामी रामाचाच, त्या परमात्म्याचाच अंश आहे. आत्ता आपण अज्ञानी आहोत, आपल्या ट्रू सेल्फ बद्दल, आपल्या मूळ शुद्ध स्वरूपाबद्दल इग्नोरंट आहोत. खरं म्हणजे हे अज्ञानच कल्प्रिट आहे, दोषी आहे. या अज्ञानाच्या कव्हरिंगमुळे, आवरणामुळे जे स्वामी समर्थ आपल्यातच आपला आत्मा राम बनून वास करतायत ते झाकले गेले, आपल्यापासून लपून बसलेत. मग हे अज्ञानाचं कव्हरिंग बनलंय कशाचं? तर हे बनलंय त्या सर्व गोष्टींचं, चांगल्या किंवा वाईट, ज्या आपल्याला या नाशिवंत इल्यूजरी मिथ्या अशा जगात गुंतून ठेवतात. जेव्हा आपण विवेक आणि वैराग्य बाय प्रॅक्टिसिंग राईट थिंकिंग अँड अ सेन्स ऑफ डिटॅचमेंट सर्व जगातील गोष्टींचा नाद पूर्णपणे सोडून देतो, या जगात राहून आपलं कर्तव्य अगदी नीट पार पाडून मेंटली हे जग सोडतो, तेव्हाच हे आवरण, हे कव्हरिंग भंग पावतं, पूर्णपणे नष्ट होतं. आपल्या बाबतीत असं जेव्हा घडेल तेव्हा पडद्यामागे लपलेले जे आपले स्वामी समर्थ प्रकट होतील, आपल्याला दर्शन देतील. जेव्हा आपण या स्थितीला पोचू तेव्हा ते कर्दळी वनात प्रकटले असोत वा नसोत, आपण जर का श्रद्धेने कर्दळी वनाची यात्रा केली तर तिथे त्यांचे दर्शन आपल्याला निश्चितच होईल. आणि जर का आपल्याला त्यांचं बाल रूपात प्रकटणं फॅसिनेट करत असलं तर अनपेक्षित रीत्या मिळणाऱ्या कोटीच्या प्रसादाने आपल्याला स्वामी भेटीचाच आनंद मिळेल. शेवटी नृसिंह भानच ते प्रल्हादासाठी ते खांबातून प्रकटले, तर आपल्यासाठी आपल्या श्रद्धास्थानी ते नाही का प्रकटणार? स्वामी रामांच्या दर्शनासाठीच त्यांच्या अशा प्रकट होण्यासाठीच आपल्या आत्मारामाच्या भेटीसाठीच आपण समर्थांचे मनाचे श्लोक, त्या अनुषंगाने येणाऱ्या स्वामी समर्थांच्या लीला आणि या दोन प्रमुख समर्थांचे समर्थ असे शिष्य आणि त्यांची शिकवण या सगळ्याचा अभ्यास करायला घेतलाय. हा अभ्यास सफल संपूर्ण होण्यासाठी आपण स्वामी समर्थांचीच प्रार्थना करूया. त्यांना आपली बहिर्मुख बाहेर धावणारी वृत्ती अंतर्मुख करा म्हणून विनवणी करूया. मिनटामिनटाला विचलित होणार चित्त स्थिर करा, शांत करा म्हणून साखड घालूया. निरर्थक वायफळ चर्चेकडे कॉन्ट्रोवर्सीस कडे झेपावणारे मन अविचल आणि शुद्ध करा अशी मनधरणी करूया. स्वामी समर्थांना आपण पूर्णपणे शरण जाऊया. टोटल अनकंडिशनल सरेंडर हे असे शरण जाणेच आपल्याला समर्थ करून सोडणारे. शरणागतीतच सामर्थ्यशील होण्याचे सामर्थ्य आहे.
स्वामी समर्था तव शरणम, अनाथनाथा तव शरणम, दीनानाथा तव शरणम, जगन्नाथा तव शरणम, शरणम शरणम तव शरणम, शरणम शरणम तव शरणम, विराट रूपा तव शरणम, ज्ञान स्वरूपा तव शरणम, चिन्मय स्वरूपा तव शरणम, शरणम शरणम तव शरणम, शरणम शरणम तव शरणम, कृपा सागरा तव शरणम, दया सागरा तव शरणम, करुणा सागरा तव शरणम, शरणम शरणम तव शरणम, शरणम शरणम तव शरणम, भक्त तारका तव शरणम, विश्वचालका तव शरणम, ब्रह्मांड नायका तव शरणम, शरणम शरणम तव शरणम, शरणम शरणम तव शरणम, सत्यानंदा तव शरणम, परमानंदा तव शरणम, ब्रह्मानंदा तव शरणम, शरणम शरणम 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 तव शरणम.
अध्याय तीसरा समाप्त.
Om Shri Swami.